स्तोत्र संहिता अध्याय 93. परमेश्वर राज्य करतो त्याने ऐश्वर्याचा झगा घातला आहे. परमेश्वराने सामर्थ्याचे वस्त्र घातले आहे. त्याने सामर्थ्यासारखा कमरपट्टा कसला आहे. जगही असे मजबूत स्थापले आहे की हलवले जाऊ शकत नाही. तुझे राजासन प्राचीन काळापासून स्थापलेले आहे. तू सर्व काळापासून आहेस. हे परमेश्वरा, महासागरांनी आवाज उंचावला आहे, आपला आवाज उंचावला आहे. महासागराच्या लाटा आदळतात आणि गर्जना करतात. खूप जलांच्या महासागराच्या प्रचंड लाटांच्या गर्जनाहून उच्चस्थानी असलेला परमेश्वर अधिक सामर्थ्यवान आहे. तुझे नियम अतिसत्य आहेत. हे परमेश्वरा, तुझ्या घराला पवित्रता सदा सर्व काळ शोभते.